अफजलखानाशी युक्तिनत लढा द्यावा लागेल आणि म्हणून शिवाजी राजाने एक युक्ती केली. एक पत्र दिलं खानाला, दिलं खानाला, एक पत्र दिलं खानाला, दिलं खानाला, आनंद वाटला मजला. भेटीची आस मजला, आस मजला जिरहाजी,
आस मजला जिरहाजी, आस मजला जिरहाजी.
या शिवाजी राजानं अफजल खानाला पत्र दिलं की खान साहेब, तुमचा पराक्रम मला माहित आहे, तुम्ही आमच्या वडिलांचे दोस्त म्हणजे आमचे चुलते, मी तुम्हाला खूप घाबरतो, आपण आता वाईपर्यंत आलात, तर तसंच या प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यावं, तसदी देत आहे आपलाच शिवाजी. खानानं हे पत्र बघितल्यानंतर आपल्या दाढीवरून हात फिरवला आणि खानाला वाटलं की शिवाजी राजा हा मला घाबरलाय, आणि म्हणून खानानं शिवाजी राजाची भेट घेण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी खानाला करारून विरोध झाला की खान साहब, शिवाजीकडून निश्चितच जागा होईल, पण खानानं ते ऐकलं नाही. कारण खान हा धूर्त होता, तो मनोमन जाणून होता की या शिवाजी राजाची भेट झाल्यानंतर त्याला असा मुंगी सारखा मी खलास करीन, आणि याच हेतून अफजल खान शिवाजी राजाची भेट घेण्यासाठी निघालेला आहे. खान येणार आपल्या भेटीला, खान येणार आपल्या भेटीला, आपल्या भेटीला सांगितले सर्व मावळ्याला, सांगितले सर्व मावळ्याला, सर्व मावळ्याला. मावळे आले रंगात ठोकी तंबूला जिरहाजी,
ठोकी तंबूला जिरहाजी.
खानाच्या मावळ्यांसाठी, त्याच्या सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था या प्रतापगडाच्या पायथ्याखाली सुरू झालेली आहे. त्या ठिकाणची झाडी तोडून तिथं पटांगण तयार केलं आणि काही 10-10 फुटाच्या अंतरावर प्रत्येक मावळ्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. खानाला प्रतापगडाला, प्रतापगडाला, प्रतापगडाला. खानाला प्रतापगडाला, प्रतापगडाला. हे कळलं शिवाजी राजाला, हे कळलं शिवाजी राजाला. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. प्रार्थना जगदंबेला, जगदंबेला जिरहाजी,
जगदंबेला जिरहाजी, जगदंबेला जिरहाजी.
शिवाजी राजे भवानी मातेला प्रार्थना करत आहे. जगदंबे, जगलो वाचलो तर या स्वराज्याची सेवा करी, आणि जर या ठिकाणी माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या या प्रजाजनावर तुझ्या मायेची सावली सदैव असू दे.